जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंद ब्रज जन रंजन, यमुना तीरवन चारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंद ब्रज जन रंजन, यमुना तीरवन चारी, जय राधा माधव जय बिहारी, जय राधव जय बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरवन चारी, यमुना तीरवन चारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। नाम संकीर्तन की, राधा वृंदावन चंद्र भगवान की, श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय, श्री गौर निताय भगवान की जय, श्रील प्रभुपाद की जय, उपस्थित भक्त वृंद की जय, उपस्थित गौर भक्त वृंद की जय, दाय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, कृष्णाय वासुदेवाय, देवकी नंदनाय च, నందగోపకుమారాయ గోవిందాయ నమో నమః. ముఖం కరోతి వాచాలం పంగుం లంఘాయతే గిరీం యతే గిరీం యత్కృపాతమహం వందే శ్రీగురో దీనతారినం. హరే కృష్ణ. సర్వ ఉపస్థిత్ భక్తన్స్, యా రవివార్య భగవద్గీతా క్లాస్ మదే హార్దిక్ స్వాగత హే అంతరాష్ట్ర కృష్ణ భావన సంఘ ఇస్కాన్ తరఫే. అపన్ భగవద్గీతేచ్చా దుసరే అధ్యాయతిల్ 16వ్యా శ్లోకవర్ అపన్ చర్చా కరణార్ ఆహోత్. శ్లోక లీలల్యా బోర్డ్వర్తి మా పాఠవున్ మన్యాచా ప్రయత్న కరామ్. నాసతో విద్యతే భావో నాభావో విద్యతే సతః ఉభయోరపి దృష్టః అంతః తు అనయోః తత్వ దర్శిభిః. నాసతో విద్యతే భావో నాభావో విద్యతే సతః ఉభయోరపి దృష్టోంతః త్వనయోః తత్వదర్శిభిః. నాసతో విద్యతే భావో నాభావో విద్యతే సతః విద్యతే సతః ఉభయోరపి దృష్టోంతః త్వనయోః తత్వదర్శిభిః. నాసతో విద్యతే భావో నాభావో విద్యతే సతః ఉభయోరపి దృష్టోంతః త్వనయోః తత్వదర్శిభిః. శబ్దార్థ న కధీచ నాహీ, అసతః జే అసత్ ఆహే తే, విద్యతే ఆహే, భావః చిరస్థాయిత్వ న కధీచ నాహీ, అభావః బదల్యాచా గుణధర్మ, విద్యతే ఆహే, సతః జే శాశ్వత ఆహే త్యాచా, ఉభయోః దోహోంచా అపి ఖరోఖరచ, దృష్టః పాహిలేలా ఆహే, అంతః నిర్ణయ కివా నిష్కర్ష, తు నిస్సందేహ, అనయోః या दोन्हींचा, तत्व सत्याचा, दर्शिभी साक्षात्कारी पुरुषांद्वारा. श्लोकार्थ तथा तात्पर्य कृष्ण कृपामूर्ति अभय चरण अरविंद भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. जे तत्ववर दर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत म्हणजे भौतिक शरीर आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. तात्पर्य, परिवर्तनशील शरीर स्थायी नसते. आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया व प्रतिक्रिया यामुळे क्षणोक्षणी शरीर बदलत असते आणि याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते आणि वृद्धत्व येते. पण शरीर आणि मनामध्ये जरी सर्व प्रकारचे बदल झाले तरी जीवात्मा नित्य स्थायी असतो. पदार्थ आणि आत्मा यामध्ये हाच भेद आहे. स्वभावतः शरीर नेहमी बदलत असते आणि आत्मा शाश्वत असतो. निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केला आहे. विष्णुपुराणामध्ये सांगण्यात आले आहे की विष्णू आणि त्यांचे धाम या सर्वांना स्वयंप्रकाशित आध्यात्मिक अस्तित्व आहे. सत व असत हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत. सत सर्व तत्वदर्शी लोकांचे हेच प्रतिपादन आहे. अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांना जो उपदेश भगवंतांनी केला आहे
त्याचा आरंभ इथपासूनच होतो. अज्ञान नाहीसे करणे म्हणजे पूजक व पूजनी यांच्यातील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे. तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यातील भेद जाणून घेणे होय. कोणताही मनुष्य प्रथम स्वतःला जाणून घेऊन भगवंतांचे स्वरूप जाणू शकतो. जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध अंश आणि अंशी किंवा अंश व पूर्ण यांच्यातील संबंधाप्रमाणे असतो. वेदांत सूत्रे तसेच श्रीमद भागवतात समस्त सृष्ट पदार्थाचे उपस्थित उत्पत्तीस्थान म्हणून भगवंतांचा स्वीकार करण्यात आला आहे. अशा सृष्ट पदार्थांची ओळख परा आणि अपरा किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा क्रमाने होते. सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीवात्मे परा प्रकृती देतात. जरी शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानले जाते. म्हणून ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संबंध असतो त्याप्रमाणे जीव हे नेहमी भगवंतांच्या अधीनच असतात. अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट ज्ञान जाणून घेणे अशक्य आहे आणि असे अज्ञान काढून टाकण्याकरिता आणि सर्व काळी सर्व जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश दिला आहे. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमाम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे 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 कृष्णा. तरी जी भगवद्गीता आहे हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवरती सांगितली. महाभारताचं युद्ध सुरू होण्याच्या जस्ट शंख वाजवलेत सर्वांनी, युद्ध सुरू करायचं आहे आता. आणि त्याच वेळेस अर्जुन भगवान श्रीकृष्णांना जे त्याचे सारथी आहेत त्याच्या रथाचे, अर्जुन श्रीकृष्णांना सांगतो की हा रथ आहे हा दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चला, मला पाहू दे कोण कोण आलेले आहेत युद्ध करण्यासाठी. आणि त्यानुसार कृष्ण ज्यावेळेस रथ घेऊन जातात तसं अर्जुन पाहतो दोन्ही बाजूच्या सैन्यामध्ये आपले आप्त आहेत, इष्ट आहेत, मित्र आहेत, गुरु आहेत, स्वजन आहेत. आणि इतक्या मोठ्या संख्येने 18 अक्षौहिणी सैन्य जमा झालेलं आहे. आणि अर्जुनाच्या मनामध्ये नैसर्गिकरित्या भाव निर्माण होतो की हे युद्ध करून मोठा संहार होणार आहे, या संहारामुळे नुकसानच नुकसान आहे, तर अशा प्रकारचं युद्ध नको करायला आपण. आणि म्हणून अर्जुन पाच प्रकारे अर्जुन श्रीकृष्णांना सांगतो की यामुळे पाप लागेल, यामुळे जे युद्धात मी जिंकलो तर ते पाहायला माझे आत नसतील, मग कोणाला माझं वैभव दाखवू, किंवा समाजामध्ये पुरुषांची संख्या कमी होईल, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष मारतील आणि त्याद्वारे समाजाचा ऱ्हास होईल, स्त्रिया अनाथ होतील, त्यांचं शोषण होईल, अवांछित संतती निर्माण होईल आणि जे ज्यांचा मृत्यू होईल त्यांच्या घरामध्ये जर का पुढे त्यांना पिंडदान झालं नाही तर सर्व हाहाकार माजेल. आणि ह्या सगळ्यांनी मला काही कळत नाही आहे, मी हे युद्ध करायला नको आहे असं मला वाटते. आणि अर्जुन आपला धनुष्यबाण खाली ठेवतो, अतिशय दुःखी कष्टी झालेला आहे. त्यावेळेस कृष्ण त्याला ज्ञान द्यायला सुरुवात करतात. आणि ज्ञान देत असताना सर्वात प्रथम ते काय सांगतात की हे अर्जुना, कारण युद्धभूमीवरती आहे, युद्ध करायला पाहिजे. कृष्णाने हे युद्ध जे दुष्ट लोकांचं आहे त्यांचं मर्दन करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी युद्ध जमून आणलेले आहे. सर्व प्रकारे युद्ध न होण्याचा प्रयत्न केल्यानंतरही काही दुष्ट लोक आहेत दुर्योधनासारखे, जे कारण भगवान सांगतात की माझा मी अवतारच घेतो मुळात धर्मस्थापनेकरता. आणि त्याचबरोबर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, की पुन्हा पुन्हा मी अवतार होतो ज्या माझ्या जे भक्त आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्ट आहेत त्यांचा नाश करण्यासाठी. आणि मग हे कार्य पृथ्वी तलावरती असे जे दुष्ट लोकांची संख्या वाढल्यानंतर भगवान या ठिकाणी अवतरित होतात. आता ते कार्य करण्यासाठी आता सगळ्यांना एका ठिकाणी जमवलंय आणि आता युद्ध होऊन त्याच्यामध्ये दुष्टांचा संहार होणार आहे. पण आता अर्जुनच युद्ध करायला नाही म्हणतो, जो हिरो आहे तोच नाही म्हणतो मला युद्ध नाही करायचं. म्हणून श्रीकृष्ण त्याला या माध्यमातून भगवद्गीतेच्या माध्यमातून ज्ञान देतात. पण श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान देत नाही, ते आपल्यासाठी देतात. आणि देत असताना सर्वात प्रथम काय सांगतात की अर्जुन असा कधीही काळ नव्हता, तू यांच्या मृत्यूला घाबरतोय पण असा कधीही काळ नव्हता की तू नव्हतास, मी नव्हतो आणि हे जे जमलेले राजे आहेत किंवा जे सैनिक आहेत हे नव्हते असा पूर्वी कधी काळ नव्हता आणि भविष्यामध्ये काही कधी काळ असणार नाही. म्हणजे शाश्वतरित्या आपण अस्तित्वात राहणार आहे. आता शाश्वतरित्या अस्तित्वात राहणार आहे, समोर जे जमा झालेले आहेत त्यांचा युद्धामध्ये मृत्यू होणार आहे आणि आपण नंतर पाहू शकतो की युद्ध झाल्यानंतर त्यांचा मृत्यू पण झाला, मग शाश्वत कसे राहणार आहेत. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सर्वप्रथम अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला काय सांगतात की दोन गोष्टी आहेत आणि त्या दोन गोष्टींची चर्चा या ठिकाणी करते. एक आहे शरीर आणि दुसरा आहे आत्मा. जो शरीर आहे ते शरीर काय नाश पावणार आहे आणि जो आत्मा आहे तो त्याचा नाश होत. आणि म्हणून या 16 श्लोकामध्ये 11 श्लोकापासून भगवान सांगायला सुरुवात करतात. आणि 13 श्लोकामध्ये पुन्हा सांगतात, एकदा 11 मध्ये सांगतात की ज्या गोष्टीचा शोक करायला नाही पाहिजे त्या गोष्टीचा तो शोक करतोयस. आणि हे तुझं जे बोलणं आहे हे एका पंडितासमान वाटत असलं, विद्वान समान वाटत असलं, तर ऍक्च्युली तू विद्वान नाहीयेस, तुला काहीच ज्ञान नाहीये. आणि मग शाश्वतता सांगतात आणि मग सांगतात की एकदम सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये सांगतात की जे कोणालाही समजेल की ज्याप्रमाणे एक छोटा बालक असतो तर बालकाचं काय होतो, मोठा होतो, तरुण होतो, तरुण झाल्यानंतर तो अजून थोडासा प्रौढ होतो, प्रौढ झाल्यानंतर काय होतो तो म्हातारा होतो आणि म्हातारा झाल्यानंतर पुन्हा काय होतो त्याचा शरीराचा मृत्यू होतो. म्हणून सांगतात की देही नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा. कौमारम कुमारावस्था, यौवनम युवकावस्था, जरा म्हणजे वृद्धावस्था, तथा त्याच्यानंतर काय होतं, तथा देहांतर प्राप्ती, त्यानंतर काय होतं, देहांतर होतं, धीरस तत्र न मुह्यती. या अर्जुना जो धीर मनुष्य आहे तो काय विचलित होत नाही. काय सांगायचंय भगवंतांना या माध्यमातून की शरीर जे आहे ते काय होणार आहे, बालक आहे, तरुण आहे, वृद्ध होणार आहे आणि त्यानंतर ते शरीर नष्ट होणार आहे. परंतु आधीच काय सांगितलं की अस्तित्व जे आहे एकाच ते कायमच आहे, पूर्वी पण होतं, आत्ता पण आहे आणि भविष्यामध्ये पण आहे. ते काय आहे, ते तत्व आहे आत्मा. आत्मा हा बदलत नाहीये, बदलते शरीर, बरोबर. म्हणून या दोन गोष्टी आहेत, आत्मा आहे एक आणि शरीर आहे. प्रत्यक्षामध्ये पण आपण पाहू शकतो की ज्यावेळेस सर्वांना हा अनुभव येऊ शकतो त्याला काही फार कुठे लांब जायची गरज नसते. आपल्या आपले नातेवाईक असतील, आपल्या समाजामध्ये आपल्या जवळपासचे लोक किंवा जवळपासचे नसतील तर आणि कुठे, नक्कीच आपण हा अनुभव घेतलेला असतो की कोणाचा तरी मृत्यू होतो आणि तोपर्यंत ते शरीर हलत फिरत असतं, है ना. ती व्यक्ती हालत फिरत असते, चालत असते, बोलत असते, खात असते, पित असते आणि अचानक काय होतं त्याचा, अचानक किंवा काही आजाराद्वारे त्याचा मृत्यू होतो. आणि मृत्यू झाल्यानंतर ते शरीर असतं, कलेवर असतं, प्रेत असतं, ते आणून ठेवलेलं असतं आणि सर्वजण काय करत असतात, शोक करत असतात आजूबाजूला. त्याचे जे नातेवाईक असतात, जवळचे लोक असतात, ते शोक करतात. शोक करताना काय म्हणत असतात ते? तो गेला किंवा ती गेली असं म्हणतात ना. हा अनुभव आपल्याला आहे. तर तो गेला, आपण ज्या जो गेला गेला म्हणतोय आपण, ज्याच्याबद्दल बोलत असतात, बोलताना सुद्धा काय म्हणतात, तो गेला, पण गेलेला तिथंच पडलेला असतो, है की नाही? त्याचं शरीर तिथं पडलेलं असतं, ते कलेवर पडलेलं असतं, प्रेत पडलेलं असतं, पण सर्वजण काय म्हणतात, तो गेला किंवा ती गेली. जर ते शरीर ज्याला आपण ते शरीर म्हणून ओळखत असतो, त्या व्यक्ती म्हणून शरीराला ओळखत असतो, ते शरीर तिथंच पडलेलं असलं तरी सुद्धा आपण काय म्हणतो, तो किंवा ती गेली. मग तो गेला तो कोण गेला, गेली ती कोण गेली? तर ती शरीर जे आहे त्या शरीरातून आत्मा बाहेर आला की ते शरीर काय होतं, निश्चेष्ट होतं, मृत होतं. जो जातो तो आत्मा असतो, आणि म्हणून त्याला काय म्हणले, देही. आत्म्याला देही म्हणले की जो देह धारण करतो, काही काळा त्या काळासाठी त्या देहामध्ये राहतो आणि काही काळानंतर देह सोडून देतो, तो आत्मा आहे. बरोबर? आणि म्हणून या श्लोकामध्ये जो 16वा आहे, ऍक्च्युली हे पॅकेज आहे, 16, 17, 18 तीन श्लोकामध्ये भगवान याचं परफेक्ट ज्ञान देतात. भगवान सांगतात काय या ठिकाणी, की जे तत्वदर्शी पुरुष आहेत, म्हणजे ज्यांनी तत्व जाणलेलं आहे, ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्यांनी असा निष्कर्ष काढलेला आहे, मग ते सविशेषवादी असोत निर्विशेषवादी असतो, सर्व प्रकारचे जे ज्ञानी लोक आहेत त्यांनी शास्त्राद्वारे समजून उमजून एक तत्व प्रस्थापित केलेलं आहे किंवा तत्व जाणलेलं आहे, आणि त्यांनी निष्कर्ष काढलाय. काय निष्कर्ष काढलाय? न असतो विद्यते भावो, जे असत आहे ते चिरकाल टिकत नाही, चिरस्थायित्व नाहीये त्याला. जे असत आहे ते चिरकाल टिकत नाही, आणि जे सत आहे त्याचा कधी नाश होत नाही. बरोबर आहे? दोन शब्द आहेत, सत आणि असत. सत म्हणजे जे चिरकाल टिकता येते, आणि असत म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत? तर आधीच्या श्लोकांमधून आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. काय आहे? जे शरीर आहे ते काय आहे, असत आहे. शरीर कायमचं टिकत नाही. म्हणून या ठिकाणी तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद काय सांगतात, की जे इव्हन मेडिकल सायन्सद्वारे हे प्रूव्ह झालेलं आहे की शरीरातल्या ज्या पेशी आहेत, या पेशी सुद्धा 7 वर्षामध्ये सर्व पेशी दुसऱ्या बनलेल्या असतात. 7 वर्षामध्ये शरीरातल्या पेशी बदलतात. आणि प्रत्यक्षही आपण पाहू शकतो की एक छोटा बालक आहे, त्याचा 10 वर्षांनी तरुण झालेला असतो, तर ते शरीर बदललंय ना. ते शरीर जे होतं, बालकाचं शरीर होतं, ते टिकलंय का तसंच्या तसं? याचा अर्थ काय झाला? ते असत आहे. ते बालकाचं शरीर आहे ते असत आहे. तरुणाचं शरीर झालं, तरुणाचं शरीरही कसं आहे? असत आहे. ते टिकत नाही, शाश्वत नाहीये, ते बदलतंय. जे बदलतंय त्याला असत म्हणले. आणि बदलतंय म्हणजेच काय होतं? त्याचा एक सुरुवातीला जन्म होतो त्या शरीराचा. त्याच्या आधी, जन्म होण्याच्या आधी मातेच्या गर्भामध्ये त्याची वाढ होते. त्यानंतर बाहेर येते ते गर्भ, ते बाळ येतं, त्याचं छोटंसं असतं हल. त्यानंतर त्याची वाढ व्हायला सुरू होते, बालक बनतो, बालकाचा तरुण बनतो, तरुणाचा वृद्ध होतो. वृद्ध होत असताना कधी कधी त्याच्यातून उपफळं निर्माण होतात. वृद्ध होतो, शरीर क्षीण होतं, जर्जर होतं, आणि जर्जर झाल्यानंतर काय होतं? ते शरीर सोडून जातं. यातलं कुठलं शरीर कायमचं टिकलं? कुठलंच नाही. आणि एक शरीर सोडल्यानंतर तो जीवात्मा काय करतो? दुसरं शरीर धारण करतो. पुन्हा जन्म, पुन्हा तरुणावस्था, पुन्हा वृद्धापकाळ, पुन्हा मृत्यू, आणि हे चक्र फिरत राहतं. हे कोणाचं आहे? हे घडतंय त्या शरीराचं. शरीर असत आहे, शरीर कायमचं टिकतंय नाही, आणि त्यामुळे शरीराशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट चिरकाल टिकत नाही. न असते विद्यते भावो, जे शरीर आहे आणि शरीराशी संबंधित आहेत त्या कोणत्याही गोष्टी चिरकाल टिकत नाहीत, अशाश्वत आहेत. हा एक निष्कर्ष काढला तत्वज्ञानाने, हे तत्व जाणून घेतलं. आणि दुसरं काय सांगितलं, की जे सत आहे ते चिरकाल टिकते, म्हणजे जो जीवात्मा आहे त्याचा कधीही नाश होत नाही। म्हणून भगवान ह्या दोन तीन श्लोकानंतर आता जीवात्म्याचं वर्णन करतात, आणि जीवात्म्याचं वर्णन करताना मग अनेक गोष्टीत जातात की ते सांगतात की त्याला मारता येत नाही, तोडता येत नाही, कापता येत नाही, जाळता येत नाही, भिजवता येत नाही। त्याचबरोबर ज्याप्रमाणे एकदम साध्या भाषेमध्ये सांगतात तत्व, एकदम साध्या भाषेमध्ये सांगतात ज्याप्रमाणे वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही, कि जो देही आहे ज्याने आत्मा आहे तो आत्मा काय करतो, तो कसं करतो की ज्यावेळेस ज्या आपण आपल्या अंगावरती शर्ट घालतो किंवा स्त्री असतील तर साडी नसतील कपडा घालतो आपण वासांस म्हणजे जे कपडा आहे तो काय होतो, कपडा वापरतो 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 आणि नंतर काय होतो तो जीर्ण होतो, खराब होतो, जीर्ण झाला, फाटायला लागला की काय करतो आपण, तो तसाच घालून बसतो का? लहानपणी घातलेला कपडा अजून आहे का आपल्या अंगावरती? नाहीये। दर दिवाळीला आपण नवीन कपडे घेतो, पहिले जुने आहेत ते फेकून देतो, बुवाऱ्याला देतो, कपडा खराब झाला तर फेकून देतो, जाळून टाकतो, जे काय करतो नष्ट करून टाकतो। वासांसी जीर्णानी यथावी आहे की ज्यावेळेस की जसा एखादा व्यक्ती त्याच्या शरीरावरचा असणारा कपडा जीर्ण झाला तर तो काय करतो, बदलतो, त्याप्रमाणे जो जीवात्मा आहे तो शरीर क्षीण झालं, जर्जर झालं, तथा शरीराणी विहाय जीर्णानी, की त्याप्रमाणे जीर्ण झालेलं शरीर तो काय करतो, सोडून देतो आणि दुसरं धारण करतो। जसं आपण दुसरा शर्ट घालतो तसं आपण दुसरं शरीर धारण करतो। कोण धारण करतो? हा जीवात्मा। आणि त्यामुळे तो जीवात्मा जो आहे तो शाश्वत आहे, तो कधीही मरत नाही, अजन्म आहे, आणि तो बदलत नाही, तो तसाच राहतो, है की नाही? एक छोटा बालक असतो आपण त्यावेळेस आपण म्हणतो मी, तरुण झाला तरी मीच म्हणतो, म्हातारा झाला तरी मीच म्हणतो, है ना? तो मी बदलतो का त्यातला? नाही बदलत। म्हणजे जीवात्मा कधीही बदलत नाही, आणि म्हणून या जीवात्म्याचं जे वर्णन आहे ते दिलेलं आहे, त्याला म्हणलेलं आहे सत्चित आनंद। सच्चित आनंदमयी आहे जीवात्मा। सत म्हणजे शाश्वत आहे, जे या ठिकाणी सांगितले शाश्वत आहे। शाश्वत म्हणजे जे कधीही बदलत नाही, ते चिरकाल टिकायू आहे, ते टिकाऊ आहे ते। सत चित आहे, चित म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि आनंदमयी आहे। जीवात्म्याला आनंद, जीवात्मा आनंदमयी आहे, जीवात्मा आनंदाच्या शोधात आहे, म्हणून या ठिकाणी आपण आनंदाच्या शोधात आहोत। जीवात्म्याला आनंद पाहिजे म्हणून प्रत्येक व्यक्ती काय करतो, जीवात्मा आनंदाच्या शोधात आहे, फक्त तो आनंद आपण वेगळ्या प्रकारे मिळवायचा प्रयत्न करतोय, आणि या ठिकाणी चुकीच्या जागी आपल्याला आनंद मिळणार नाही। असत अचित निरानंद ठिकाणी आपल्याला आनंद मिळणार नाही, म्हणून आपल्याला दुःखमय स्थितीमध्ये येतो। पण या ठिकाणी जे तत्व सांगितलेलं आहे ते काय आहे, एक आहे असत आहे, एक आहे सत आहे। असत आहे ते काय आहे, शरीर आहे, आणि जे सत आहे तो जीवात्मा आहे। आणि म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की या दोन्हींचा म्हणजे आता या ठिकाणी भगवान तत्व आणल्याशिवाय आपल्याला पुढचं ज्ञान नाही मिळू शकत नाही। केवळ आपण असत आहोत, आपण सत आहोत आणि शरीर असत आहे एवढं समजून काय पुरेसं नाहीये, हे पूर्ण ज्ञान नाहीये। त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे। पण मी आत्मा आहे तर मग मी आलो कुठून, माझा आणि भगवान कोण आहेत, परमात्मा कोण आहे, त्यांचा माझा संबंध काय आहे, आणि तो संबंध मी पुन्हा कसा स्थापन करू, या प्रश्नांची उत्तरं कोण विचार करू शकतो, जो एक ज्याला मनुष्य देह प्राप्त झालाय तो। भले मनुष्य देहामध्ये पण आत्मा आहे आणि त्याच आत्म्याला जर का कुत्र्याचं शरीर मिळालं, गाईचं शरीर मिळालं, डुकराचं शरीर मिळालं, विष्ठेतल्या केड्याचं मिळालं, तर तिथे तो विचार नाही करू शकत, प्रश्न विचारू शकत नाही की मला दुःख काय येते, मला हे जे किंवा मी कुठून आलो, भगवान कोण आहे, माझा त्यांचा संबंध काय आहे, मी तो संबंध पुन्हा स्थापित कसा करू शकतो, का केला पाहिजे, माझं कर्तव्य काय आहे, हे कुत्र्याच्या शरीरामध्ये कुत्रा विचार नाही करू शकत। हे कोण करू शकतो विचार? मनुष्य विचार करू शकतो. आणि म्हणून त्यांच्यामध्ये भेद सांगितलंय की मनुष्य असो किंवा एक प्राणी असो पशु असो, त्यांच्यामध्ये चार गोष्टी साम्य सांगितल्यात पण एक गोष्ट भिन्न सांगितली. असं सांगितलंय की हे हे दोन्ही जे आहेत पशु असतील किंवा मनुष्य असोल हे काय करतात? आहार निद्रा भय आणि मैथून, चार गोष्टी सगळेजण करतात. आहार प्रत्येकजण खातो, कुत्रा असेल तर त्याला खायला लागतं, माणसालाही खायला लागतं. निद्रा आपल्याला झोप आवश्यक असते, त्याला झोप आवश्यक असते. हां, आपण झोपू कुठे? चांगली चांगला बेडवरती झोपू. कुत्रा कुठे झोपेल? वाळूच खड्डा करून त्याच्यात झोपेल. आहार निद्रा भय, आपल्याला भीती वाटते, आपल्याला अनेक प्रकारची भीती वाटते, त्यालाही भीती वाटते. मग तो कुठलाही प्राणी पशु असेल त्याला भीती वाटते, आपल्याला भीती वाटते. आपल्याला तर अनेक प्रकारची भीती वाटते. आपल्याकडे जे आहे ते जाईल काय, आपल्याला आपल्याला कोणी मारेल काय, आपल्याला कोणी म्हणेल काय, ह्या वेगवेगळ्या प्रकारची भीती वेगवेगळ्या शारीरिक स्तरावरती असताना आपल्याला भीती वाटत असते. छोटा बालक असतो त्याला आपली आई वडील कुठे बाजूला गेले तर त्याची भीती वाटत असते. मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या आई वडील बाजूला गेल्याची भीती वाटत नाही, परंतु दुसऱ्या प्रकारची भीती वाटायला लागते. तर भीती पण प्रत्येकाकडे आहे. आहार निद्रा भय आणि मैथून, मैथून क्रियेद्वारे आनंद प्राप्त करण्याची इच्छा जीवात्म्याला आहे आणि तो मनुष्य शरीरामध्ये असला तरी आहे आणि पशु शरीरामध्ये आहे. आणि मैथून करून तो काय करतो? पुनरुत्पादन करतो, पुनरुत्पत्ती करतो. तर पुनरुत्पत्ती करण्याची दोन्हीमध्ये एकच भावना आहे. तेव्हा आहार निद्रा भय मैथून या चारही गोष्टी मनुष्य शरीरामध्ये पण आहेत आणि पशु शरीरामध्ये आहेत. परंतु या दोन्हीमध्ये भेद काय आहे? धर्मो ही तेषाम अधिको विशेषो म्हटले. धर्म जाणणं हे मनुष्यासाठी विशेष आहे. आणि धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे ही या प्रश्नांची उत्तर, की मी कोण आहे, आत्मा कोण, मी आत्मा आहे, माझा आणि भगवंताचा संबंध काय, भगवान कोण आहेत, मी त्यांची का सेवा केली पाहिजे, इत्यादी सर्व जी आहे चर्चा, हे सर्व जाणून घेण्याची लालसा. आणि जे नैसर्गिक तत्व आहे ते तत्व जाणणं, की जो अंश आहे त्यांनी पूर्णाची सेवा करणं. आणि या ठिकाणी तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की जो जीवात्मा आहे, म्हणजे सर्वजण, आपण सर्वजण एव्हरीवन हे काय आहे, जीवात्मे आहोत. आणि या जीवात्म्याचं कर्तव्य काय आहे? पूर्णाची सेवा करणं. पूर्ण कोण आहे? पूर्ण आहेत पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण जगन्नाथ, हे पूर्ण आहेत. जो अपूर्ण आहे, छोटा आहे, अंश आहे, त्या अंशांनी पूर्णाची सेवा करणं हे नैसर्गिक काम आहे. आणि याला म्हणले धर्म. धर्म म्हणजे ना हिंदू ना ख्रिश्चन ना मुसलमान, हे धर्म नाहीत, हे रिलिजन्स म्हणतात त्याला. उपासना पद्धती आहेत ह्या. धर्म म्हणजे जे बदलत नाही. तसं एक साखर घेतली तर साखरेचा गुणधर्म काय आहे? गोड आहे. साखर कडी तिखट आपल्याला मिळाली आहे, कडू मिळाली नाही. मिठाचा धर्म काय आहे? खारट पण आहे. मीठ आपल्याला कधी गोड लागणार नाही. खीर बनवली आणि त्याच्यामध्ये आपण साखरेच्या ऐवजी मीठ टाकला, असं होतं का? नाही होणार. तसं साखरेचा गुणधर्म आहे. किंवा पाणी आहे तर पाण्याला पाणीच्या अवस्थेमध्ये त्या टेम्परेचरला ठेवलं तर ते पाणी द्रवरूपच राहणार आहे. हा, त्याचं टेम्परेचर कमी केलं तर त्याचा बर्फ बनेल, पण त्याला आपण बदलले. पण पाणी म्हणल्यानंतर ते द्रवरूपच आहे, ते वाहणारच आहे, तो त्याचा गुणधर्म आहे. तर तसं जीवात्म्याचा गुणधर्म काय आहे? जीवात्मा अंश आहे, पूर्णाची सेवा करणं, भगवंताची सेवा करणं हा त्याचा गुणधर्म आहे. आणि म्हणून हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आपण पहिल्यांदा जीवात्मा आहोत, आपण अंश आहोत भगवंताचे, आणि आपण अंश असताना सुद्धा आपण सत आहोत, चित आहोत, आनंदमयी आहोत. पण याच्या वरती आपण एक असत एक आवरण धारण केलेलं आहे आपल्या इच्छेनी, जे असत आहे. जे कपडे आपण जसं बदलतो तसं हे असत, जे चिरकाल न टिकणारं शरीर धारण केलेलं आहे. आणि हे शरीर मात्र काय आहे? हे बदलत आहे, असत आहे. हे तत्व जाणून घेणं इथून आपल्याला भगवद्गीतेचं किंवा मनुष्य जीवनाचं कर्तव्य काय हे सुरुवात होते इथून. आणि म्हणून याचं एक्सप्लेनेशन पुढच्या दोन श्लोकांमध्ये भगवान देतात. पुढच्या श्लोकात सांगतात की नासते विद्यते भाव न अभाव विद्यते स्वतः. स्वतः जे आहे शाश्वत आहे, ते बदलत नाही, चिरकाल आहे. आणि त्याचं एक्सप्लेनेशन देतात, अविनाशी तू तद्विद्धी येन सर्व मिदम ततम, विनाशम अव्ययस्य न कश्चित कर्तुमर्हती. भगवान सांगतात की जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण, त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत. आधी सांगितलं ना की असत सत आहे म्हणजे आत्मा, तो आत्मा कसा आहे तर त्याचा कोणीही नाश करू शकत नाही भगवान सांगतात. आणि पुढे नंतर अजून एक्सप्लेनेशन देतात, जसे पुढचे श्लोक आपण समजू तसे पुढे जास्त वर्णन करतात त्याचं आत्म्याचं. पण या ठिकाणी काय सांगतात, तो आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. आणि हा आत्मा हा संपूर्ण शरीराला काय आहे, व्यापून आहे. करेक्ट. एवढं मोठं जे शरीर आपल्याला मिळालेलं आहे, लहान मोठं जे काय असेल ते शरीर, या शरीराला व्यापणारा, पूर्णपणे व्यापणारा कोण आहे, आत्मा आहे. बरोबर. आणि हे पाहू शकतो आपण की आत्म्या आत्म्याने शरीर सोडलं की ते शरीर निश्चल होऊन जातं. काही आहे, चालू शकत नाही, बोलू शकत नाही, हालू शकत नाही, खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, म्हणजे त्याला व्यापून टाकलं त्या शरीराला. परंतु तो आत्मा जो आहे त्याचा साईज मात्र दिलेला आहे. लगेच शास्त्रामध्ये त्याचा साईज दिलेला आहे. तर शास्त्रामध्ये दिलेला साईज काय आहे, एकदम सुंदर वर्णन केलेलं आहे. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे, बालाग्रस्य शतभागस्य शतधा कल्पितस्य च, भागो जीवास विज्ञेय स चानंत्याय कल्पते. समजून घ्यायला फार संस्कृत शोक असल्यानंतर कधी कधी आपल्याला नाही समजत काय आहे. पण आपण समजून घ्यायचं असेल तर प्रॅक्टिकली आपण पाहू शकतो. आपला एक केस घेतला, बरोबर, केस उभा, आता त्याची लांबी किती कमी जास्ती असू शकते, पण त्याला आडवा घेतला तर त्याची एक जाडी आहे. बरोबर. म्हणजे त्याला असे जर कट केले उभे तर त्याचा जो काही टोक आहे त्या टोकाचा एक छोटासा पार्ट घेतला, त्याला उभा कट केला, किती तुकडे केले त्याचे उभे, छोट्याशा केसाच्या छोट्याशा एका तुकड्याचे 1000 तुकडे केले. बरोबर. 100 तुकडे केले. आणि 100 तुकडे केल्यानंतर त्यातला एक तुकडा घेतला. आता केसाच्या टोकाचा डायमीटर आहे ना, त्याच्यातला 100 तुकडे केले, त्या 100 एक तुकडा घेतला आणि त्या तुकड्याचे परत 100 भाग केले. पॉसिबल आहे आपल्याला? अजून काही मशीन असं काही बनलेलं नाही आहे कुठे आणि बनूही शकणार नाही, कारण एवढ्या मायक्रो लेवलवरती कुठलंही मशीन काम करू शकत नाही, बनूच शकत नाही. कारण हे काय आहे, आध्यात्मिक आहे. भौतिक गोष्टींनी आध्यात्मिक गोष्टीला बीट कधी करू शकत नाही. पण त्याचं वर्णन मात्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे, बालाग्रस्य शतभागस्य शतधा, की एका केसाच्या टोकाचे 100 भाग करा, त्याचे परत त्यातल्या एका तुकड्याचे परत 100 भाग केल्यानंतर जो काही तुकडा बनेल तो जीवात्म्याचा साईज आहे. म्हणजे आपला साईज किती झाला, केसाच्या टोकाचा 10000वा भाग, हा आपला शरीर आपला साईज आहे. प्रत्येकाचा साईज आहे. वरती दिसणारं शरीर भरपूर छोटं मोठं केवढे असेल, दष्टपुष्टा असेल, 100 किलो, 50 किलो, 40 किलो, 200 किलो, काही पण असेल, सुमो पहिलवान असेल तर 200 किलो असेल, परंतु त्या प्रत्येक शरीरामधला जीवात्मा जो आहे तो मात्र सच्चिदानंद आहे आणि त्याचा साईज आहे केसाच्या टोकाचा 10000वा भाग. एवढा छोटा आहे पण तो काय केलेलं आहे, संपूर्ण शरीर व्यापलेलं आहे. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्व इदं ततम, विनाशम अव्ययस्य न कश्चित कर्तुमर्हति. की त्याने संपूर्ण शरीर व्यापून टाकलेलं आहे, है की नाही. ते संपूर्ण शरीर जर व्यापून टाकलेलं नसतं तर तो हा जो छोटासा चितकण आहे तो बाहेर पडल्यानंतर ते शरीर निश्चल झालं नसतं. शरीरामध्ये प्राण आहे, पण म्हणतो ना शरीरामध्ये प्राण आहे. प्राण आहे तोपर्यंत रक्त वाहतंय, श्वासोच्छ्वास चालतोय, केस वाढत आहेत, दाढी वाढते, हातपाय हलतायत, चालतोय, बोलतोय, जीभ हालते, पोटात खाल्लेलं पचन होतंय, एक्सक्रिटरी सिस्टीमद्वारे ज्या वेस्ट आहे ते बाहेर पडते, सर्व गोष्टी घडतायत. हात हलतायत, पाय हलतायत, चालतोय, बोलतोय, सगळं घडतंय. हे कशामुळे? तो आत्मा आत आहे. केवढा? केसाच्या टोकाचा 10,000वा भाग. आणि हा केसाच्या टोकाचा 10,000वा भाग हे वर्णन कोणाचं आहे? कोणी दुसऱ्या तिसऱ्याचं नाही, आपलं आहे हे वर्णन. आपलं आहे. आपला साईज काय? केसाच्या टोकाचा 10,000वा भाग. वरती शरीर आहे जे आधी सांगितलं तसं असत आहे. आणि हे असत आहे याला मात्र आपण काय समजतो? मी आहे. आपण समजताना समजतो मी म्हणजे हे शरीर आहे. आत्म्याची चर्चाच होत नाही. आणि त्यामुळे या शरीराशी संबंधित सर्व गोष्टी आपण काय म्हणतो? या माझ्या आहेत. आहे ना? या माझ्या आहेत. सुरुवातीला आपण शरीर माझं आहे म्हणतो, पण माझं म्हणता म्हणता आपण मी शरीर आहे म्हणतो. बोलतानी माझं शरीर म्हणतो, माझा हात म्हणतो, माझा पाय म्हणतो, माझे डोकं म्हणतो, पण मी कोण? तर आत्मा. आणि मग एकदा आपण स्वतःला काय म्हणायला लागतो? हे शरीर म्हणतो. हे शरीर काय? आपल्याला दिलेली उपाधी आहे, पदवी आहे. आणि मग त्या पदवीलाच आपण स्वतः समजायला लागतो. आणि म्हणून आपण स्वतःला पुरुष म्हणतो, स्त्री म्हणतो, कोणाची मुलगी, कोणाचा मुलगा, कोणाचा बाप, कोणाचा कोणाची आई. आणि मग बाहेर तर आपल्याला कोणी वेगळ्या वेगळ्या नावानी हॅक मारतं. कोणी आपल्याला शिक्षक म्हणतो, कोणी आणायला काय म्हणतो, कोणी आपल्याला इंडस्ट्रियलिस्ट म्हणतो, कोणी नेता म्हणतो, कोणी काय म्हणतो. आणि ती सगळी आपल्याला आपली वाटायला लागतात. आणि मग ह्या शरीराद्वारे आपण जे काही जमा करतो आपल्याकडे, आपलं घर असेल, दार असेल, कपडे असतील, संपत्ती असेल, ही सगळी कोणाची म्हणतो? माझी आहे म्हणतो. पण जो माझी आहे म्हणून म्हणणारा जो आहे तो आत्मा स्तरावरती बोलत नाही, तो शरीर स्तरावरती बोलत असतो. स्वतःला शरीर समजत असतो आणि माझं आहे म्हणत असतो. तो स्वतःच काय आहे? ते शरीर काय आहे? अशाश्वत आहे. आत्मा स्तरावरती बोलत नाही तो. असा व्यक्ती त्याला भौतिकवादी व्यक्ती म्हणतात. म्हणून आध्यात्मिक स्तरावरती पहिल्यांदा येण्यासाठी भगवान या ठिकाणी आपल्याला सांगतायत की जे शरीर आहे ते शाश्वत नाही. त्यामुळे शरीराशी संबंधित कुठली गोष्ट शाश्वत नाही, चिरकाल टिकणारी नाही. त्यामुळे ज्यावेळेस मृत्यू होतो त्यावेळेस आपल्या ज्या काही पोझिशन्स असतील त्या सर्व संपून जातात. आपल्या बँक अकाउंटला 50,00,000, 5 कोटी, 25 कोटी, 200 कोटी, 1,000 कोटी जमा असतील कोणाच्याही, जशी संपत्ती असेल, शेतीवाडी असेल, बंगले असतील, गाड्या असतील, जे काही असेल ते छोटं मोठं, त्याचा मृत्यू झाला त्या व्यक्तीचा आणि तो असं होत नाही पण तो नंतर परत आला. मृत्यू झाल्यानंतर त्याला काय त्याची अंत्यविधी केल्यानंतर तो परत आला, म्हणला ते माझा चेकवरती सही घ्या राहिली होती. कोणती बँक ऍक्सेप्ट करेल? बँक म्हणेल की तुमचं अकाउंट ते बंद झालं, ते तुमच्या वारसांनी काय केलेलं आहे त्यांच्या नावावर करून घेतलं, तुमची सही कुठं चालत नाही, तुम्हाला काहीही मिळणार नाही, ती प्रॉपर्टी आता तुमची राहिली नाही. आहे की नाही? तुम्ही फक्त आता कुठे राहिला? भिंतीवरती टांगलेल्या फोटोत राहिलाय. बरोबर आहे? ही अवस्था आहे. परंतु आपण काय होतो की आपण स्वतःला शरीर समजतो आणि शरीर समजून आपण सगळं माझं माझं म्हणून अनेक गोष्टी जमा करतो. परंतु ह्या जमा करण्याच्या नादामध्ये आपण विसरून जातो की मी आत्मा आहे. आणि या प्रकारे एक जन्म नाही, अनेक जन्म, पुन्हा पुन्हा जन्म घेतो. पुनरपी मरणम, पुनरपी जननी, जठरे शयनम, इह संसारे बहु दुस्सारे, कृपया पाहे पाहे मुरारे. शंकराचार्य म्हणतात की हे पुन्हा पुन्हा चालतंय. जीवात्मा एक शरीर धारण करतो, सोडतो, परत धाड करतो, परत, आणि त्यामुळे ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये हा जीवात्मा फिरत असतो आणि त्याला कधीच कळत नाही. आणि हे कळण्यासाठी काय होतं? बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, की अनेक जन्म गेल्यानंतर, अनेक योनींमधून फिरल्यानंतर भगवंताच्या आणि गुरूंच्या कृपेनी, प्रभुपादांच्या कृपेनी आपण इथं इस्कॉन मंदिर आल्यानंतर किंवा इस्कॉन मंदिरमध्ये न येता ही जी भगवद्गीता आहे असेल प्रभुपादाने लिहिली, ही आपल्या हातामध्ये पडते आणि आपण वाचायला सुरुवात करतो. त्यावेळेस आपल्याला कळतं, अरे नाही, मी हा हे शरीर नाही आहे, मी कोण आहे? आत्मा आहे जो शाश्वत आहे. शरीर आहे माझं ते अशाश्वत आहे. नासते विद्यते भाव नाभावो विद्यते स्वतः उभयोरूपी दृष्ट्या त्वनयो हो तत्वदर्शी भी. आणि म्हणून पुढच्या श्लोकामध्ये जसं 17व्या श्लोकामध्ये काय सांगितलं आत्म्याचं वर्णन केलं आणि आत्म्याचं वर्णन करताना त्यांनी काय सांगितलं आत्म्याला आत्म्याची काय परिस्थिती आहे. आत्म्याचं वर्णन करताना सुंदर सांगतात पुराणामध्ये मुंडकोपनिषदामध्ये की आत्म्याचा आकार कसा आहे परमाणुरूप आहे त्याला बुद्धीद्वारे पूर्ण बुद्धीद्वारे जाणता येते. हा परमाणुरूप पाच प्रकारच्या प्राणात प्राण प्राणवायू अपानवायू ज्ञान व्यानवायू समानवायू आणि उदानवायू तरंगणारा असतो आणि तो संपूर्ण शरीरामध्ये फिरत असतो या प्राणवायू किंवा या द्वारे. आणि हे जे वायू आहे त्याला कंट्रोल करणं कधी कधी त्याला प्राणायाम म्हणतात प्राणायाम. योग पद्धती आहे ती अष्टांग योगातला एक पार्ट आहे तो योग पद्धती आहे. तर योग पद्धतीचा उपयोग हा शरीराला ठीक ठेवण्यासाठी नसून तो योग आहे. आणि योग हा शब्दच मुळात कशापासून आलेला आहे युज धातूपासून आलेला. योग म्हणजे काय जोडलं जाणं युज म्हणजे जोडणं जाणं. तर जोडण्यासाठी आहे कोणाला कोणाशी जोडण्यासाठी आहे योग पद्धती जी आहे अष्टांग योग आहे ही योग पद्धती सर्व कुठल्याही प्रकारची योग पद्धती आहे ही जीवात्म्याला भगवंताशी पुन्हा जोडण्यासाठी आहे. अणुरूप जो आत्मा आहे त्याला पूर्ण भगवंताशी जोडण्यासाठी परमात्म्याशी जोडण्यासाठी जी पद्धती आहे त्याला योग म्हणतात. शारीरिक कसरती करण्यासाठी योग म्हणत नाहीत. आणि म्हणून या परमात्म्याबद्दल पण आपण जाणून घेतलं पाहिजे. तर परमात्मा हा कसा आहे परमात्मा किंवा भगवंताला जाणण्याच्या तीन स्तर सांगितलेले शास्त्रामध्ये. एक स्तर आहे काय एका स्तरामध्ये आपण ब्रह्मज्योती म्हणतात जी भगवंताच्या शरीरापासून भगवंताची जी कांती आहे त्यांच्या विग्रहापासून निघणारी कांती आहे तेज आहे त्या तेजाला काय म्हटलेलं आहे ब्रह्मज्योती म्हटलेलं आहे. आणि संपूर्ण जगत या ब्रह्मज्योतीमध्ये समाविष्ट आहे. आणि त्यानंतर भगवान स्वतः वैयक्तिकरित्या सर्व जीवात्म्यांवर कृपा करण्यासाठी विस्तार करतात स्वतःला परमात्मा रूपाने परमात्मा आत्मा आणि परमात्मा आत्मा परमात्मा रूपाने भगवान स्वतःला विस्तारित करतात आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये ते आत्म्याबरोबर जातात. मग आता परमात्मे किती झाले जेवढे आत्मे आहेत तेवढे परमात्मे झाले का नाही. एकच परमात्मा आहे सर्वांच्या हृदयामध्ये असणारा परमात्मा एकच आहे. ते स्वतःला इतक्या वेळा विस्तारित करतात परंतु एकच व्यक्ती आणि त्यांचा शरीराचा त्यांचा जो साईज आहे जसा आत्म्याचा साईज दिला काय केसाच्या टोकाचा 10,000वा भाग तसा परमात्म्याचा साईज दिलेला आहे त्याच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ते स्थानापन्न असतात. अंतःकरण सामान्यतया कधी कधी हृदयामध्ये म्हटलं जातं हृदयाला अंतःकरण म्हटलं जातं परंतु अंतःकरणाचा जो साईज आहे किंवा अंतःकरणाची जी स्थान आहे ते सांगितलेलं आहे. इथे जर हात लावला आपण कंठाला आणि खाली एक वीत मोजलं की ज्या ठिकाणी करंगळी पोचते ते अंतःकरणाचं स्थान आहे म्हणजे बरोबर सेंटरला येत बरोबर. आणि या ठिकाणी परमात्मा निवास करत असतात आणि त्याच्या बाजूला जीवात्मा पण असतो पण तो जीवात्मा प्राण या त्या पाच वायूंद्वारे शरीरभर फिरत असतो सर्व शरीराला व्यापून असतो. आणि हा परमात्म्याचा साईज दिलेला आहे अंगठ्या एवढा साईज दिलाय परंतु तो कसं आहे पूर्ण चतुर्भुज आहे. ते कोणाचं विस्तार रूप आहे भगवंताचं विस्तार रूप आहे विष्णूचं विस्तार रूप आहे. क्षीरोदक्ष आहे विष्णूचं विस्तार रूप हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. मग कुठे जिथे जो जो जीवात्मा त्याला जे जे शरीर प्राप्त झालेलं आहे त्या ठिकाणी आहे. म्हणजे वनस्पतीमध्ये पण आहेत जीवात्मा वनस्पतीमध्ये पण भगवान आहेत परमात्मा रूपाने पशुमध्ये आहेत पक्ष्यांमध्ये आहेत जलचरमध्ये आहेत सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आहेत, देवतांमध्ये आहेत, मनुष्यांमध्ये आहेत, 4 लाख प्रकारचे मनुष्य आहेत, अशा 84 लाख प्रकारच्या योनी आहेत. त्या प्रत्येक योनीमध्ये जिथे जिथे जीवात्मा, जेवढे जीवात्मा आहेत त्या प्रत्येक, अमीबा असेल तर तोही एक जीवात्मा आहे, तर त्या सगळ्या ठिकाणी भगवान स्वतःला विस्तारित करतात परमात्मा रूपानी, आणि त्या ठिकाणी ते जीवात्म्याबरोबर उपस्थित असतात. आणि त्याचं वर्णन असं केलेलं आहे की एका झाडावरती 2 पक्षी असतील आहेत, त्यातला एक पक्षी झाडावरची फळं खातोय आणि दुसरा पक्षी फक्त पाहतोय. तो झाडावरची फळं खाणारा पक्षी आहे त्याला जीवात्मा म्हणले. तो काय करतोय, क्रिया करतोय, त्याची जी फळं आहे तो भोगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून तो फळं खातोय, काही टाकून देतोय आणि त्या झाडावरची फळं संपली की तो झाड सोडतोय, दुसरीकडे जातोय, म्हणजे दुसरं शरीर धारण करतोय. पण हा जो दुसरा पक्षी आहे त्याच्याबरोबर तिथेही जातोय. मग विष्ठेच्या किड्यामध्येचा जन्म मिळाला तर त्या ठिकाणी हा आपला मित्र परमात्मा त्या ठिकाणी जातोय. परमात्मा कोण आहे, भगवंताचं विस्तार रूप आहे. जशी एक भगवंताची ब्रह्मज्योती आहे, कांती आहे, हे एक रूप आहे भगवंताचं किंवा समजण्याची पद्धती आहे. तसं परमात्मा सर्वत्र विस्तारित करणारे आणि स्वयं भगवान मात्र त्यांच्या स्थानावरती आहेत, म्हणून ते सर्व व्यापी आहेत आणि सर्वांचे उत्पत्ती करत आहेत, सर्वांचं आश्रयस्थान आहेत. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला काय समजू शकतो आपण, की जो जीवात्मा आहे, जो त्यांचा अंश आहे, आध्यात्मिक आहे, शाश्वत आहे, त्याचं कर्तव्य काय आहे, त्या परमात्म्याशी जोडलं जाणं, भगवंताशी जोडलं जाणं. हे कसं सांगितलंय तर एका छोट्याशा उदाहरणाने प्रभुपाद सांगतात की एक मशीन आहे, चांगलं आवाढवे मोठं मशीन आहे, त्या मशीनला एक स्क्रू आहे लावलेला, पण तो क्रिटिकल आहे स्क्रू, तो लावलाय जाऊ एका ठिकाणी लावलेला आहे आणि तो लावलाय म्हणून ते मशीन पण चालते. तो काढतो स्क्रू, काढून त्याच्या जागी दुसरा स्क्रू आला तरी मशीन चालणार आहे. आणि तो स्क्रू समजा पडला त्या मशीन मधून, नाही तो त्याचा अंश झाला, तर तो मशीनशी कनेक्टेड आहे तोपर्यंत त्याला, त्या स्क्रूला किंमत आहे. खाली पडला तर भंगारातही कोणी घेणार नाही, कोण देणार आहे एका छोट्या स्क्रूला काही किंमत. तसं जीवात्म्याला किंमत कधी आहे, परमात्म्याशी जोडला असला तर, अन्यथा त्याची किंमत काय, शून्य आहे. त्याला वाटेल की माझ्या मी एवढं संपत्ती जमा करेन हे करेल, परंतु ती काय, अशाश्वत आहे, ती टिकणारी नाही आहे. म्हणून जीवात्म्याचं कर्तव्य जो केसाच्या टोकाचा 10,000वा भाग आहे, त्याला मिळालेलं शरीर आहे, त्या शरीराद्वारे तो असं कार्य करू शकतो की जेणेकरून तो पुन्हा परमात्म्याशी त्याची जी लिंक आहे ती जोडली जाईल. आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, योग म्हटलेलं आहे, जोडलं जाणं याला योग म्हटले. आणि म्हणजे जोडल्या जाण्याच्या पद्धती अनेक आहेत, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, हटयोग आहे, आणि या सगळ्याच्या वरती काय आहे, भक्तियोग आहे. भक्तियोग म्हणजे काय, तर भगवंताची प्रेममयी सेवा करणं याला भक्तियोग म्हणले. प्रेममयी सेवा करायची म्हणजे काय करायचं, की पहिल्यांदा भगवंताचं स्मरण करायला पाहिजे. कोण, पहिल्यांदा ज्ञान जाणून घेतलं पाहिजे, त्यानंतर त्यांचं स्मरण केलं पाहिजे. स्मरण करण्यासाठी काय करायचं, ज्या ठिकाणी भगवान आहेत, सोपी पद्धती काय, भगवंताचं स्मरण करायचं असेल तर ज्या ठिकाणी भगवान आहेत त्या ठिकाणी यायला पाहिजे, म्हणजे रेग्युलरली मंदिरामध्ये यायला पाहिजे. दुसरी स्मरण करण्याची पद्धती काय, मनामध्ये त्यांचं चिंतन केलं पाहिजे, आणि मनामध्ये चिंतन करत असताना त्यांची आठवण आली पाहिजे, त्यांच्याबद्दल काय काय आहे ते आपण श्रवण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, त्यांचे ग्रंथ वाचले पाहिजेत, लीला श्रवण केल्या पाहिजेत, त्यांच्या कार्यकलापांचं वर्णन ऐकलं पाहिजे. तिसरं काय आहे, की आपल्याकडे आपल्या सगळ्यात जर का आपल्या जवळचा कोणी असला तर आपण त्याचं नाव घेतोय ना, नाव घेतलं की आपल्याला त्याची आठवण येते, जो कोणी आपल्या जवळचा असतो त्याची. तसं आपण ज्यावेळेस भगवंताचं नाव घेतो तेच आपल्याला भगवंताची आठवण येईल, स्मरण होईल. आणि म्हणून भगवंताचं नाव घेणं यांनी आपण आपली सेवा सुरू करू शकतो भगवंताची, जे आपलं इति कर्तव्य आहे. आणि भगवंताचं नाव कसं घ्यायचं आहे, फार सोपं आहे भगवंताचं नाव घ्यायला, कारण भगवंताचं नाव, अनेक नाव आहेत भगवंताची, पण सर्वात सोपं ज्याला अर्थ आहे पूर्ण, सर्वात जास्त अर्थपूर्ण आहे, की जो सर्वांना आकर्षित करून घेणार आहे तो कृष्ण, आणि सर्वांचा परमभक्त आहे तो राम. या 2 नावं आपण घेतली तर काम सोपं होऊन जाते. आणि दोन नावं घ्यायची असतील तर आपल्याला कृपा लागते. इझी नाही आहे कोणी नाव घेऊ शकत. एखाद्याला सांगितलं हरे कृष्ण महामंत्र म्हणा तर जर त्याच्यावरती कृपा नसेल भगवंताची तर नाही म्हणता येत. एक आजारी व्यक्ती होता त्याला सांगितलं, त्याने आयुष्यभर कधी नाव घेतलं नव्हतं, त्याला सांगितलं आता नाव घे आता काय म्हणे म्हण हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तो म्हणला हे असलं काही नाही मला म्हणता येत, एवढं मोठं नाव मला नाही घेता येत, बोलता येत नाही मला, एवढं सगळं बोललं पण एवढं मोठं नाही बोलता येत. दुसरा होता तो म्हणला मी ट्राय करतो म्हणला पण कधी आयुष्यभरात नाव घेतलं नव्हतं, पूर्ण आता मृत्यूपंथाला लागला होता. आणि तो काय म्हणाला आले कुत्न आले कुत्न 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 आले 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 लांब आले लांब 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 आले आले. त्याला म्हणता येत ना कृष्ण आणि राम. कृपा असल्याशिवाय नाही घेता येत ना. कृपा असल्याशिवाय भगवंताच्या मंदिरामध्ये येणं सुद्धा शक्य नाही. तर आपल्यावरती कृपा झालेली आहे. भगवंताच्या मंदिरामध्ये आपण आलोय. भगवंताचं निवासस्थान आहे, धाम आहे, या ठिकाणी आपण आलोय. आपण काय केलं पाहिजे, भगवंतांचं नाव घेतलं पाहिजे. कसं घेतलं पाहिजे, प्रेमपूर्वक घेतलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. या प्रकारे आपण आपल्याला स्वतःला भगवंताशी जोडू शकतो. आणि ज्या एकदा भगवंताशी जोडलो की मग काय होतं, आपल्या जीवनाची इती कर्तव्यता होते. आणि मग ही हळूहळू आपल्याला बाकीच्या गोष्टी आहेत त्या संपायला समजायला सुरू करतात. म्हणून या तिसऱ्या श्लोकामध्ये जसं दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं आत्म्याची शाश्वतता, तशी तिसऱ्या श्लोकामध्ये अविनाशी अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. आपल्या शरीराचा अंत नक्की होणार आहे प्रत्येकाच्या. कोणीही असा हिरण्यकश्यपू शाश्वतरित्या जगला नाही, एवढं त्याच्यावरती त्यांना वरदान प्राप्त केल्यानंतर सुद्धा. तर आपण तो कोण आहे काय, आपल्यावर आपले सुद्धा शरीर काय होणार आहे, मरणार आहे, आज नाही तर उद्या. परीक्षित महाराज सांगितलं 7 दिवसामध्ये तुमचा मृत्यू आहे, आपल्यालाही 7 दिवसामध्ये आहे. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार या 7 दिवसापैकी मृत्यू आहे ना आपला प्रत्येकाचा, का त्याच्यापेक्षा कुठला दुसरा वार आहे. 7 दिवसामध्ये आपलाही मृत्यू आहे. तर मृत्यूच्या पूर्वी आपण समजून घेतलं पाहिजे मी जीवात्मा आहे, हे भगवान आहेत, यांचा माझा संबंध आहे, मी त्यांचा सेवक आहे, मी त्यांचा दास आहे. आणि मी तो पुन्हा स्थापन केला पाहिजे. आणि तो पुन्हा स्थापन करून मी त्यांची प्रेममयी सेवा केली पाहिजे. संबंध पुन्हा स्थापन करण्यासाठी मी काय केलं पाहिजे, सुरुवात केली पाहिजे, मंदिरामध्ये रेग्युलर आलं पाहिजे, श्रवण कीर्तन केलं पाहिजे आणि रेग्युलरली भगवंतांचा महाप्रसाद घेतला पाहिजे. आणि त्याचबरोबर भगवंतांच्या नावाचं उच्चारण केलं पाहिजे, हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.